कथेचं नाव आहे मी तुझी मुलगीच। ती एक जलपरी होती, मानवी शरीर घेऊन ती फिरायला जायची। ठरलेल्या वेळी घरी परत गेली तरच ती पुन्हा परी व्हायची। तिला आज परतायला उशीर झाला होता। ती पाण्यात शिरली पण तिच्या मानवी शरीरात बदल झाला नाही। तिला मिळालेले पाय कायम राहिले। आता तिला निदान महिनाभर तरी या स्थितीत राहावे लागणार होते। तिला कळून आले, आपण आता जलपरी नाही, आपल्या मैत्रिणी आपल्याला सोडून गेल्या, आता आपण एकट्या, अगदी एकट्या राहिलो, पुढच्या अमावस्येपर्यंत एकटीने राहायचे। तिने किनाऱ्याकडे पाहिलं, वाळूवर गाय व तिचे वासरू उभे होते। अतिशय व्याकुळ नजरेने ती दोघे तिच्याकडे पाहत होती। त्यांच्याकडे पाहताच जलवंतीला एकदम उमाळा आला। ती धावतच पाण्यातून बाहेर आली। जलवंतीने गायीच्या गळ्याला मिठी मारली। वासराच्या आणि गायीच्या डोळ्यात आपल्याविषयी किती आपुलकीची प्रेमाची भावना आहे हे तिला समजून आले। आपण अगदी एकटे आहोत ही भावना चुकीची आहे असे तिला आता वाटू लागले। जलपर्या एकमेकींबरोबर खेळत नाचत पण त्यांच्यापैकी एखादी कोठे राहिली गळाली तरी त्यांना कधीच खेद वाटत नसे। पूर्वी तिच्या मनावर कोणताच परिणाम होत नसे पण आज ती माणसाप्रमाणे रडू लागली। थोड्या वेळाने तिने आपली आसवे पुसली, वासराला थोपटले व ती किनाऱ्या किनाऱ्याने चालू लागली। तिच्या बरोबर ती गाय व ते वासूही चालू लागले। काही वेळाने किनाऱ्याच्या बाजूला तिला एक झोपडी दिसली। झोपडीमध्ये एक म्हातारी अंथरुणावर तळमळत होती। तिला ताप आला होता, उठवत सुद्धा नव्हते। झोपडीत एक मुलगी आलेली आहे हे दिसताच तिला समाधान वाटले। ती खोल गेलेल्या आवाजात म्हणाली, बाळ मला थोडं पाणी दे। जलवंतीने पाहिले, भांड्यात पाणी नव्हते। तिला काय वाटले कोणास ठाऊक। तिने एकदम म्हातारीला म्हटलं, आई यात पाणी नाही, कोठून पाणी आणायचं ते सांग, मी घेऊन येते चटकन, मला माहीत नाही कुठं पाणी आहे ते। पलीकडे एक लहानसा ओहळ वाहतो, त्याचं पाणी रोज आणते मी, पण 2 दिवस ताप आल्यामुळं मला ओहळावर जाता आलं नाही। जलवंतीने एक भांडं घेतलं व ती ओहळावर गेली। ओहळ खळखळ वाहत होता, त्याचे गोड संगीत सुरू होते, पाखरे गात होती। जलवंतीला वाटलं येथून हलू नये, पण तिला थांबणं शक्य नव्हतं। झोपडीत म्हातारी पाण्यावाचून तळमळत होती। तिच्याकरिता आपण पाणी नेलं पाहिजे, ती संकटात आहे, दुःखात आहे, तिला मदत करणं आपलं कर्तव्य आहे असं वाटू लागलं। जलवंती पाणी घेऊन आली, तिने म्हातारीला पाणी पाजलं। म्हातारीला उत्साह वाटला, थोड्या वेळानं तिचा तापही उतरला, तिला घाम आला। जलवंतीने तिचा घाम पुसून काढला। म्हातारीला बराच उत्साह वाटू लागला। जलवंतीच्या सहाय्यानं म्हातारीने थोडासा भात शिजवला। जलवंतीला म्हातारीने एका पेल्यात दूध ओतून ते प्यायला दिलं। जलवंतीला ते अमृतापेक्षाही अधिक मधुर वाटलं। दोघींनी दूध भात खाल्ला। म्हातारीला आता पुष्कळच बरं वाटू लागलं। आता तिने जलवंतीची विचारपूस करायला सुरुवात केली, बाळ तू कुठून आलीस। मी वाट चुकून इकडे आले, तुझं नाव काय। माझं नाव जलवंती, ती एकदम बोलून गेली। तुझे आईबाप कुठे असतात। मला कोणीच नाही, मी एकटीच आहे। मीही एकटीच आहे बाळ, मला मुलगा होता तो समुद्रावर मासे धरायला जात असे। एके दिवशी खवळलेल्या समुद्रानं त्याचा घास घेतला, मी म्हातारी मागं राहिली। देवानं मला नेलं असतं तर किती बरं झालं असतं, मी फुटक्या नशिबाची, म्हातारी रडू लागली। जलवंतीने आपल्या नाजूक हातांनी म्हातारीच्या गळ्याला मिठी मारली। नंतर तिने हळूच तिचे अश्रू पुसले। आई किती दुःख करणार, होऊन गेलेल्या गोष्टीला काही उपाय आहे का। मन आवरलं पाहिजे, जलवंती म्हणाली। बाळ मन आवरलं पाहिजे हे मला कळतं, पण कसं आवरायचं मन, अगदी फुटून जाऊ पाहतंय हृदय। मला समजतं ते आई। नाही बाळ तुला अजून कळणार नाही, मुलाच्या मृत्यूनं आईच्या हृदयावर कसा घाव बसतो ते तुला नाही कळणार। का बरं मला कळणार नाही। तू आई होशील तेव्हा आईच्या हृदयाची तुला कल्पना येईल। म्हातारीच्या मनाचा कढ बराच शांत झाला होता। तिने जलवंतीनं आपल्या कुशीत ओढून घेतलं। काही वेळ दोघीजणी स्तब्ध बसल्या। बाळ तुला कोणी नाही ना, काही वेळानं म्हातारी म्हणाली। थोड्या वेळापूर्वी मला तसं वाटत होतं, आता नाही तसं वाटत, गंगाबाईच्या चेहऱ्याकडे पाहत जलवंती म्हणाली। मलाही तसंच वाटत होतं, पण आता मला कळलं आहे, मला एक मुलगी आहे। आई ही पहा तुझी मुलगी, तू माझी आई, गंगाबाईच्या खुशी शिरत जलवंती म्हणाली। बाळ मला म्हातारीला टाकून जाणार नाहीस ना। नाही आई मी तुला टाकून जाणार नाही, तिने म्हातारीच्या तोंडाकडे पाहिलं। म्हातारीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं। या कथेचे लेखक होते के नारखेड़े।